आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या 71,000 अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. राज्यातल्या ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19 लाखांहून अधिक घरं देण्याची केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा. संशोधकांचं काम प्रयोगशाळांपुरतं मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, शिवराजसिंह चौहान. पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरू. आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड, कलाक्षेत्रातून शोक व्यक्त. आता सविस्तर बातम्या. गेल्या 1.5 वर्षात सुमारे 10 लाख युवकांना सरकारी नोकरी मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये नव्यानं रुजू होत असलेल्या 71,000 जास्त युवक युवतींना पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरस्थ पद्धतीनं नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली. पुणे आणि नागपूरसह देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर पुण्यात तळेगाव इथं सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विविध सरकारी विभागातील सुमारे 500 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी देशाच्या युवा वर्गावर आहे आणि युवा वर्ग या संधीचं नक्कीच सोनं करेल असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19,66,000 घरं यंदा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल पुण्यात केली. किसान सन्मान दिवसाच्या निमित्तानं पुण्यातील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक शेतीचं महत्व सांगताना चौहान म्हणाले,
एक निवेदन मैं जरूर आज किसान भाइयों से करना चाहता हूं. प्रधानमंत्री जी की तलब है, उनका सोच है कि किसान का उत्पादन भी बढ़े लेकिन धरती आने वाली पीढ़ियों के रहने लायक भी बचे. और इसलिए एक प्राकृतिक कृषि मिशन, जिसकी चर्चा देवेंद्र जी भी कर रहे थे, हम उत्पादन घटाए बिना प्राकृतिक खेती पूरी जमीन पर नहीं, हर किसान अगर 5 एकड़ जमीन है तो आधे एकड़ पर जरूर करे. और मैं दावे के साथ कहता हूं, यह अकेला मैं नहीं कह रहा, वैज्ञानिक कह रहे हैं कि विधि पूर्वक अगर प्राकृतिक खेती की जाए तो उत्पादन घटता नहीं है, कई मामलों में उत्पादन बढ़ और जाता है और फसल की जो गुणवत्ता है, गुणवत्ता तो कई गुणा ज्यादा बढ़ जाती है.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कृषी आणि विज्ञान या दोन गोष्टींची फारकत करता येत नाही. कृषीच्या क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्याकरता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच विज्ञानासोबत खऱ्या अर्थानं कृषी मधलं जे आपलं पारंपरिक विज्ञान आहे ते विज्ञान देखील अत्यंत महत्वाचं आहे. कारण आज पुन्हा एकदा संपूर्ण जग हे नैसर्गिक शेतीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये देखील आपण नैसर्गिक शेतीच्या संदर्भातलं एक मिशन स्वीकारलंय आणि 25 लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेतीखाली कशी येईल असा आपला प्रयत्न आहे. आज आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्राला समृद्ध कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतोय.
पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही कृषीमंत्री चौहान यांनी काल सहभाग घेतला. भारताचं कृषी क्षेत्र इतर देशांच्या तुलनेत भक्कम असून या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले. भारताला जगाचं खाद्य भांडार बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संशोधकांचं काम केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 डिसेंबर रोजी नदी जोड प्रकल्प सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्गातल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढल्या वर्गात ढकलण्याचं धोरण केंद्र सरकारनं रद्द केल्याची माहिती केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी दिली आहे. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी आता मिळणार आहे. या पुनर्परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास मात्र त्यांना पुढच्या वर्गात जाण्याची संधी दिली जाणार नाही. या विद्यार्थ्यांना त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शाळेतून काढूनही टाकलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी 3 मार्गांवरची 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणं कालपासून नव्या टर्मिनलवरून सुरू करण्यात आली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. मोहोळ यांनी काल या सर्व प्रक्रियेचा आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला. पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येत असून इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीतल्या मारहाणीमुळे झाला असून या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी काल परभणी इथं सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परभणी दौरा पूर्णपणे राजकीय असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. राज्यात कालपासून क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू झाली. या अंतर्गत क्षयरोग होण्याची जोखीम असलेल्या भागात जाऊन आरोग्य कर्मचारी माहिती घेत आहेत. देशातल्या निवडक 347 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. समांतर चित्रपटांची धुरा वाहणारे खंदे निर्माते दिग्दर्शक अशी ओळख असलेले श्याम बेनेगल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरात क्षेत्रापासून केली. त्यानंतर जवळजवळ एका दशकानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अंकुर या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मंथन भूमिका यासारख्या त्यांच्या अनेक चित्रपटांनीही राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. भारत एक खोज सारखी दूरचित्रवाणीवरील मालिका, माहितीपट, लघुपट आणि चरित्रपटांबरोबरच काही व्यावसायिक चित्रपटही त्यांनी केले. मुजीब द मेकिंग ऑफ नेशन हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ठरला. त्यांच्या निधनानं कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी आकाशवाणीशी बोलताना श्याम बेनेगल यांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्याम बेनेगल म्हणजे एक भारतातला अत्यंत महत्वाचा असा दिग्दर्शक. त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट दिले. खर तर ते आले ऍडव्हर्टायझिंग मधून, परंतु सामाजिक आशय हा कायम त्यांच्या चित्रपटाचा एक केंद्रस्थानी राहिलेला विषय आहे. आणि आसपासची जी सामाजिक राजकीय परिस्थिती होती याच्यावर भाष्य करणारे सगळे विषय हे त्यांनी हाताळले. आणि विशेष असं की पहिला सिनेमा जो होता अंकुर, तो इतकी वेगळी दिशा देणारा होता हिंदी चित्रपटामध्ये की त्यातला जो स्त्री विषयक जो दृष्टिकोन त्यांनी मांडला की समाज कसा पाहतो स्त्रीकडे, तो अतिशय उत्तम पद्धतीने ते साजर केलं. त्यानंतरच्या बऱ्याचशा चित्रपटात श्याम बेनेगलांच्या स्त्री ही मुख्य राहिली केंद्रस्थानी. आणि बऱ्याच वेळेला त्यांनी चरित्रपट पण चांगले केले. मेकिंग ऑफ महात्मा असेल किंवा आता नवीन जी बांगलादेशवरून त्यांनी एक नवीन फिल्म केली जी आपण अजून बघितली नाही, पण मला असं वाटतं की फार मोठा निर्माता दिग्दर्शक आपल्यातून गेलेला आहे.
पुण्यात वाघोलीमध्ये पदपथावर झोपलेल्या 9 जणांना काल पहाटे डंपरनं चिरडलं. या दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मद्यप्राशन केलेल्या डंपर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवामान राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या 71,000 अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. राज्यातल्या ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19 लाखांहून अधिक घरं देण्याची केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा. संशोधकांचं काम प्रयोगशाळांपुरतं मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे शिवराजसिंह चौहान. पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरू. आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड कला क्षेत्रातून शोक व्यक्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.